तरी तेगा किरीटी ऐसे अवकाशी आकाश जैसे पटी पटू होऊनी असे तंतु जेवी उदक होऊनी उदकी रसू जैसा अवलोकी दीपपणे दीपकी तेज जैसे कर्पूरत्वे कापुरी सौरभ्य असे जयापरी शरीर होऊनी शरीरी कर्म जेवी किंबहुना पांडवा सोनेची सोनयाचा रवा तैसे जे या सर्वा सर्वांगी असे परी रवे पणा माजी वडे तव रवा ऐसे आवडे वाचुनी सोने सांगडे सोनया जेवी पैगा वोघूची वाकुडा परी पाणू पाणी उजू सुहाडा वन्ही आला लोखंडा लोह नभेगी घटाकारे वेटाळे तेथ नभ गमे वाटोळे मठी तरी चौफळे आये दिसे तरी ते अवकाश जैसे नोही जतीची का आकाशे जे विकार होऊनी तैसे विकारी नोहे ज्ञानेश्वरीचा 13व्या अध्यायातला 14वा जो श्लोक आहे त्याच्यावरच ज्ञानेश्वर महाराजांचं निरूपण आपण पाहतो आहोत. आता ज्या ओव्या आपल्या वाचून झाल्या त्या मागच्या वेळेला सांगून झालेल्या आहेत. सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम असक्तम सर्वभृत्यैव निर्गुणम गुणभोक्तृच याच्यावर जे निरूपण ज्ञानेश्वर महाराज करत आहेत ते निरूपण आपण पाहतो आहोत. इंद्रियातीत असून सर्वेंद्रिय विवर्जित असं असून सर्व इंद्रियांना जो गुणांचा भास आभास जाणवतो तो या ज्ञेयामुळे जाणवतो असं भगवंत सांगताहेत. त्या ज्ञेयाविषयीची माहिती सांगितली जाते आहे. ज्ञेयम यत्तत् प्रवक्षामी यज ज्ञात्वा अमृतमश्नुते इतपासून हे श्लोक सुरू झाले. अनादिमत परम ब्रह्म नसत तद नासदुच्यते सर्व इंद्रियांच्या ठिकाणी जो गुणांचा आभास निर्माण होतो एक प्रकारे विभ्रम निर्माण करणारी अशी घटना इंद्रियांच्या बाबत होते. डोळे एक दृश्य पाहतात आणि त्या दृश्यातून विभ्रम निर्माण व्हावा मोह निर्माण व्हावा असं काही एक घडतं. याला कारण कोण असेल? इंद्रियांच्या अज्ञानाचा परिणाम असं शास्त्र त्याचं वर्णन करतं. इंद्रियांची जी समज आहे त्या समजाचा आपल्या अंतःकरण वृत्तीवर परिणाम होत असतो. जर डोळ्याला एखादं दृश्य चांगलं वाटलं तर परिणाम होतो. जर एखादं दृश्य चांगलं नाही असं वाटलं तर परिणाम होतो. परिणाम अटळ असतो. हा जो परिणाम होतो हा परिणाम सुख आणि दुःख अशा प्रकारचा अंततः होतो. अनुकूल वेदनीयम सुखम प्रतिकूल वेदनीयम दुःखम. वस्तुतः इंद्रियांनी एखादी गोष्ट केल्यानंतर त्याचा अंतःकरण वृत्तीवर परिणाम होतो ही शक्ती कोणाची? त्याला भगवंतांचं असं उत्तर आहे की ते ज्ञेय आहे त्याच्यामुळे हे घडतं. एरवी तसं होण्याचं काही कारण नाही. हे जग जसं असायचं तसं आहे. याच्यात जी कुरूपता दिसते तो आपल्या इंद्रियांचा दोष आहे. जी सुरूपता दिसते तोही इंद्रियांचा दोष आहे. सुरूप आणि कुरूप याही कल्पना आहेत. त्या तऱ्हेने दृश्य जसं असायचं तसं आहे, तरी देखील ते दृश्य पाहून आमच्या इंद्रियांना आणि इंद्रियांच्या मार्फत अंतःकरणाला एक बोध होत असतो त्या दृश्याच्या संबंधी. हा जो बोध होत असतो तो बोध हवं आणि नको अशा प्रकारे होतो. कोणीही न सांगता होतो, कोणीही न शिकवता होतो. जसं अरे झुरळ म्हटल्याबरोबर इथं दोन तीन जण दचकतील. झुरळ हा शब्द काय बायकांच्या बाबत परिणाम करतो. त्यांना कोणी सांगितलं घाबरायला? इंद्रियांचा हा जो परिणाम आहे, हा परिणाम निर्माण कसा होतो? त्या ज्ञेयामुळे निर्माण होतो. ते ज्ञेय आत आहे म्हणून हा परिणाम होतो. पण ते ज्ञेय त्याला साक्षात जबाबदार नाही. ते केवळ उगे आपल्या ठिकाणी असं आहे, पण परिणाम मात्र होतो. सर्व इंद्रियांच्या जाणीवेच्या पलीकडचा तो असताना देखील परिणाम अटळ असतो. आसक्तं सर्वभूत चैव, आसक्त न होता सर्वांना धारण ते ज्ञेय करतं. आसक्त न होता धारण करणं हे त्याचं विशेष असं इथं सांगितलेलं आहे. आसक्त होतं मन, बुद्धी, इंद्रिय ही आसक्त होतात. ते ज्ञेय कायम अनासक्त असतं. ते मुळीच आसक्त होत नाही, पण त्याचं जे सान्निध्य आहे त्याच्या सान्निध्याने आपलं अस्तित्व टिकावं असं देहाला वाटतं. देह जीवनाबद्दल अत्यंत आसक्त असतो. ते ज्ञेय स्वतः आसक्त नसतं, ते अनासक्त असतं. त्या ज्ञेयाला कोणताही देह चालतो, कोणताही. मनुष्याचा देह देखील चालतो, पण मनुष्याच्या व्यतिरिक्तचा देह देखील त्या ज्ञेयाला चालतो. ही गंमत आहे. हत्ती एवढा अवाढव्य देह की तसं जर नुसता ओढायचा म्हटला तर एक क्रेन लागेल नुसता ओढून घेण्यासाठी म्हणून, पण ज्ञेयाला चालतो. लीलया तो देह इकडून तिकडे जातो. त्या ज्ञेयाचं केवळ सान्निध्य पुरे. आणि मुंगीला देखील चालतो. किती उद्यमशील असावी ती, सतत धावपळ करणारी. तिचा जो सतत असणारा उद्योग आहे तो उद्योग त्या ज्ञेयाच्या अधिष्ठानावर चालतो. कोणताही देह असा नाही की त्या देहाला ते ज्ञेय नको म्हणतं. सर्व देह त्याला चालतात. कोणत्याच देहामध्ये विशेष आसक्ती त्या ज्ञेयाची नाही. मानवी देहाची महती अशी आहे की मानवी देहामध्ये आल्यानंतर त्या ज्ञेयाला जाणण्याची सोय निर्माण होते. जे मन बुद्धी आहे त्याच्या सहाय्याने मन बुद्धी नाहीशी करून, मनानीच मन नाहीसं करतो आपण. मने मन घालोनी मागे. मन निर्माण होतं, मन नाहीसं करायचं आहे. त्या ज्ञेयाचा तसा संबंध काही नाही. एखाद्याला विकार खूप आवरले नाहीत, न आवरो. एखादा पूर्णपणाने जितेंद्रिय असेल ते ज्ञेय जसं असायचं तसं आहे. त्याचे जे परिणाम आहेत ते परिणाम काही ज्ञानाकडे घेऊन जातात, काही अज्ञानाकडे घेऊन जातात. तरी देखील त्या ज्ञेयाला विशेष आसक्ती कशाचीच नाही. सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम आसक्तम सर्वभूत चैव, सर्व भूतमात्रांना अनासक्त रीतीने धारण करणारं असं ते ज्ञेय आहे. निर्गुणम गुणभोक्तृच, आणि स्वतः निर्गुण असताना गुणांचा भोग आणि गुणांच्या द्वारा देखील भोग घेण्याची क्षमता त्या निर्गुणाच्या सानिध्यामुळे मिळते, त्या ज्ञेयाच्या सानिध्यामुळे मिळते. याच्यावरचं निरूपण आपण वाचतो आहोत. पैगा वोघूची वाकडा परी पाणी उजू सुहाडा. ज्याप्रमाणे वळण वळण घेत जाणारी नदी तिचा ओघ वेडा वाकडा असा जरी असला तरी पाणी सरळ असतं. वन्ही आला लोखंडा लोह नव्हे की आणि लोहाराच्या भात्यातून एकदा हवा यायला सुरुवात झाली की असा वन्ही भडकतो की त्याच्यामध्ये जर लोखंड टाकलं तर ते लोखंड अग्निरूप भासतं. लोह जणू अग्निहून गेलेला असतो पण अग्नी वेगळा आणि लोह वेगळं. घटाकारे वेटाळे तेथ नभ गमे वाटोळे मठी तरी चौफळे आये दिसे. घटाच्या आकारामध्ये जे गोल दिसतं असं आकाश मठामध्ये आयताकृती दिसतं तरी ते अवकाश जैसे नोही जती का आकाशे जे विकार होऊन तैसे विकारी नोहे. पण जे अवकाश घटामध्ये दिसतं मठामध्ये दिसतं ते आकाश चौकोनी अथवा वाटोळ याच्याशी संबंध ठेवलेलं नसतं. तसं जे विकारामध्ये राहून देखील विकार त्याला स्पर्श करत नाहीत ते विकारांपासून देखील दूरच राहतं. कोणत्याही भोगामध्ये ते ज्ञेय किंवा ती जाणीव शक्ती अलिप्तच असते. त्या जाणीव शक्तीच्या आधारावर इंद्रिय काहीतरी शोधत असतात, इंद्रियांना काहीतरी मिळत असतं, पण ते ज्ञेय किंवा ती जाणीव शक्ती मात्र पूर्णपणे अलिप्त असते. त्याच्यामध्ये नसते, त्या भोगामध्ये नसते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मन मुख्य इंद्रिया सत्वादी गुणा यया सारिखे ऐसे धनंजया आवडे कीर. मन मुख्य आणि इंद्रिय देखील जबाबदार आहेतच. केवळ मन जबाबदार आहे असं नाही आणि केवळ इंद्रिय जबाबदार आहेत असंही नाही, पण मन मात्र मुख्य आहे या विकारांकडे प्रवृत्त होण्यासाठी. म्हणून जरा सगळ्यांना पुढे सरकून घेता येईल का, इकडेही आत सगळे आत जा. मुख्यतः मन आणि इंद्रिय देखील सत्व आदी म्हणजे सत्व रज तम इत्यादी या गुणांसारखे होतात. म्हणजे जेव्हा तुम्ही प्रार्थना म्हणता तुमचे डोळे पाझरायला सुरुवात होते, तुम्ही अभंग ऐकता डोलायला लागता, मन हे सत्व गुणाला प्राप्त झालेलं असतं. जेव्हा तुमचं मन रजोगुणाने विकारी होतं, जेव्हा तुमचं मन तमोगुणाने विकारी होतं, तेव्हा तुम्ही तमोगुणी झाला आहात रजोगुणी झाला आहात असं देखील वाटतं. असं असल्यामुळं जो आत चेतन पुरुष आहे तो चेतन पुरुषच सत्वगुणी अथवा रजोगुणी अथवा तमोगुणी झालेला आहे असं वाटतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पै गुळाची गोडी नोहे बांधया सांगडी. तैसी गुण इंद्रिये फुडी नाही तेथ। विशिष्ट आकारामध्ये केलेली आहे म्हणून गोडी तिथे आलेली आहे असं जसं नसावं। गोडी ही आहेच, कसाही गोळ बांधला तरी देखील गोडी आहेच। पई गोळाची गोडी नोहे बांधया सांगडी, बांधलेल्या आकारामुळे काही गोडी आलेली नाहीये। गोडी ही अनुस्यूत आहे। तैसी गुण इंद्रिये फुडी नाही तेथ। तसं गुण आहेत, इंद्रिय आहेत, मन आहे, जसे आणि ज्या आकाराचे असतील म्हणून ते ज्ञेय असण्याला बांधील नाही। ते ज्ञेय आहे म्हणून इंद्रिय मन बुद्धी या सगळ्या गोष्टी आहेत। मुळात गोडी आहे, गुळ आहे, मग कोणताही आकार बांधता येऊ शकेल। ब्रह्म आहे, ज्ञेय आहे, आता आकार होऊ शकेल, कोणता तरी एक आकार होईल, इंद्रिय होतील। पै गुळाची गोडी नोहे बांधया सांगडी, तैसी गुण इंद्रिये फुडी नाही तेथ। गुण आणि इंद्रियांमुळे ते ज्ञेय नाहीये, त्या ज्ञेयामुळे गुण आणि इंद्रिय आहेत। पण ते ज्ञेयामुळे जरी असले तरी ते ज्ञेय अत्यंत अलिप्त आहे। गोडी काही त्या विशिष्ट आकारामध्ये बांधलीय म्हणून नाहीये, तसं पाहिलं तर त्या आकारापेक्षा ती अत्यंत अलिप्त आहे। ती आहेच अगा क्षीराची दशे घृत क्षीराकारे असे। जेव्हा दूध असतं तेव्हा दुधामध्ये तूप असतंच, पण ते तूप सगळ्या दुधामध्ये पसरलेलं असतं। परी क्षीरची नोहे जैसे कपिध्वजा, पण ते दूध म्हणजे तूप आहे का? तर दूध म्हणजे तूप नाही, त्या दुधात सर्वत्र तूप भरून राहिलेलं आहे। तरी देखील दूध म्हणजे केवळ तूप नव्हे। तैसे जे ये विकारी विकार नोहे अवधारी, या विकारामध्ये तशा प्रकारे विकार नोहे अवधारी, नामरूपात्मक जे विकार निर्माण होतात ते विकार ज्ञेय नसतो, ज्ञेय याच्यापेक्षा अत्यंत अलिप्त असतो। मी काय म्हणतोय का, मी एकटाच बोलतोय असं काही नाही ना घडत आहे। हा खूप कठीण विषय चाललेला आहे। जेव्हा अज्ञानाची लक्षणं ज्ञानाची लक्षणं चाललेली होती तेव्हा आपलं सगळ्यांचं चांगलं चाललेलं होतं। हे ज्ञेयाचा विषय जेव्हापासून आला तेव्हापासून तुमच्या चेहऱ्यावर देखील असं गांभीर्य आहे आणि मलाही विनोद करता येत नाहीये या विषयामध्ये अशी अडचण निर्माण झाली। एवढंच मी अदमास बांधतो की मागच्या सोमवार नंतर या सोमवारी तुम्ही येता। म्हटलं तर हा विषय अवघड नाहीये, नीट जर समजून घेतला तर हा विषय अवघड नाहीये। एक परमात्मा आहे, त्या परमात्म्याला क्षर आणि अक्षर विरहित यांच्याही पलीकडचा नित्य अक्षर असं म्हटलं जातं। समजतंय ना मी काय म्हणतोय? त्यालाच पुरुषोत्तम असं म्हटलेलं आहे, त्यालाच परा आणि अपरा प्रकृती असं ज्याला म्हणतात, म्हणजे पंचभूतात्मक प्रकृती आणि जीव प्रकृती याच्याही पलीकडचा असा नित्य ईश्वर असं म्हटलेलं आहे। असा मूळ ईश्वर अक्षर तत्व अव्यक्त तत्व, हे तत्व जेव्हा जगत होतं तेव्हा दोन प्रकारांनी जगत जगतामध्ये पसरतं। एक म्हणजे पंचभूतात्मक पद्धतीने पसरतं, पंचभूतात्मक विश्व हा त्या अक्षराचाच पसारा आहे, अव्यक्ताचाच पसारा आहे, ही एक गोष्ट. आणि दुसरी जी जाणीव शक्ती होती परमात्म्याच्या ठिकाणी, ती जाणीव शक्ती देखील जीवदशेपर्यंत येते. अक्षर परमात्म्याचाच काही भाग जगत होतो आणि अक्षर परमात्म्याचाच काही भाग जीवदशेला येतो. जे जीवदशेला आलेलं आहे, या अध्यायाच्या प्रारंभी ज्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात, इदम शरीरम कौंतेय क्षेत्रम, हे जे शरीर आहे हे शरीर म्हणजे क्षेत्र. आणि या शरीरातच राहणारा जो म्हणतो की हे शरीर आहे असं म्हणायला, ज्याच्यामुळे मी प्रवृत्त होतो तो क्षेत्रज्ञ, तो जीव, त्यालाच पुढे उत्तम पुरुष असं म्हटलंय. जर बोध झाला तर हा जीव देखील परमात्म्यापासून आला आणि पंचभौतिक असा जगताचा पसारा देखील परमात्म्यापासूनच आला, परमात्म्यापासूनच हे सर्व निर्माण झालं. जीवाच्या ठिकाणी तो चेतन असताना देखील अज्ञान आहे, ही अडचण आहे. म्हणून जीव हा जड होऊन बसला, अज्ञान दशेला आला, भ्रांत दशेला आला. जीवाच्या ठिकाणी अज्ञान आहे याचा अर्थ जीवाला म्हणजे आपल्या स्वतःला मी परमात्मा आहे असा बोध नाहीये. त्याच्याऐवजी अज्ञान दशेमुळे मी देह आहे असा अबोध आहे. जीव हा अशा प्रकारे मूळ चेतन पुरुष असताना जड झाला, जसा दगड व्हावा तसा जड झाला. पण मी देह आहे असं म्हणणारा जो आहे तो देहापासून वेगळा आहे, तो जडत्वाच्या भूमिकेवर आला, मूळ परमात्मा. तसंच जे जगत आहे त्या जगतामध्ये देखील काही चेतन आहे. त्या जगतामध्ये जे चेतन आहे ते चेतन अशा करता आहे की मूळ अक्षर पुरुषापासूनच हे सर्व तयार झालेलं आहे. ज्या न्यायानी जीव जड झाला त्या न्यायानी जडाच्या ठिकाणी देखील काही चेतन आहे. मागच्या वेळेला मी हा विषय सांगितला तेव्हा राहळकर सर वरून खाली आले आणि म्हणाले की हे सिद्ध झालेलं आहे, तुम्ही जे सांगताय ते जे शास्त्रीय भाषेमध्ये त्यांनी मला असं सांगितलं, ते आयआयटी एंट्रन्सचे क्लासेस घेतात, ते म्हणाले की अणूच्या ठिकाणी इलेक्ट्रॉन प्रोटॉन आणि न्यूट्रॉन जसे आहेत तसे आणखी काही घटक आहेत अणूच्या ठिकाणी. आणि इलेक्ट्रॉन प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे जसे एका विशिष्ट पद्धतीनेच काम करतात तसे त्यांच्या व्यतिरिक्त असणारे जे घटक आहेत ते घटक, त्यांच्यातले काही घटक हे शास्त्रीय पद्धतीने काम करत नाहीत. म्हणजे प्रत्येक वेळेला त्यांनी मला प्रवचन झाल्यावर असं सांगितलं की चालणारा माणूस चालत असताना तो असा जाईल असं दिसताना एकदम पाठ वळवून जसा इकडे फिरावा, असा भरोसा माणसाचा चालण्याचा जसा नसावा, तसे काही घटक अणूमधले हे अनियमित वर्तन करतात. आणि हा अनियमित वर्तन करणारा जो घटक आहे त्याला शास्त्रज्ञ अणूचं मन म्हणतात. अणूमध्ये देखील मन आहे असं ते म्हणाले. अणूमध्ये जी चेतना तर आहेच आहे, ते म्हणजे चेतना आणि जड याच्यामध्ये सारखं परिवर्तित होत असतंच, मॅटर आणि एनर्जी असं सारखं परिवर्तित होत असतंच, पण त्याच्याही आत असे काही घटक आहेत की ते घटक असंही नियमित मुळीच वागत नाहीत. म्हणजे जडामध्ये चेतन आहे आणि ते चेतन जडामध्ये असणारं परमात्म्यापासूनच आलेलं आहे. जड जसे परमात्म्यापासून आले तसंच, आणि आपल्याही जड अशा देहाच्या आत चेतन आहेच. जे चेतन आहे त्याला या अध्यायाच्या प्रारंभिक क्षेत्रज्ञ असं म्हटलेलं आहे. या क्षेत्रज्ञासंबंधीचं जे ज्ञान आहे ते ज्ञान कसं ओळखायचं त्याला ज्ञेय असं म्हणतात. त्या ज्ञेयाची लक्षणं चाललेली आहेत. मी काही नाही, तुम्हाला थोडंसं सावध केलं, थोडंसं बोलतोय तुमच्याशी. त्या ज्ञेयाची लक्षणं सांगत असताना भगवद्गीता खूप उलटसुलट असं बोलते, पण भगवद्गीताच बोलते असं नाही, तर सर्व उपनिषद असं उलटसुलटच बोलतात. अशा करता उलटसुलट बोलतात की अक्षर किंवा अव्यक्त याच्या संबंधी एकच बोलून चालत नाही, कारण त्याच वेळेला तो दुसराही असतो अथवा दोन्हीही नसतो अथवा दोन्हीही असतो, असंच बोलायला लागतं. आणि इथं ज्ञानेश्वर महाराज देखील तीच कसरत करतात. पै गुळाची गोडी नोहे बांधया सांगडी, तैसी गुण इंद्रिय फुडी नाही तेथ. अगा क्षीराची दशे घृत क्षीराकारे असे. आणि निर्गुण निरूपण करताना येणारी अडचण भगवंतांनी भगवद्गीता सांगितलेली असताना देखील त्यांनाही ही अडचण आलीच, व्यासांनीही रचली, व्यासांनाही आली, आणि ते सोपं करायचं असेल तर ज्ञानेश्वर महाराजांनाही आली. उदाहरणं मात्र स्थूलातली द्यायला लागतात, कारण निर्गुणात उदाहरण नाही. असं असल्यामुळं आपल्याला जे माहितीये त्याच्यातलंच काहीतरी काढून आपल्या समोर जसं ठेवावं उदाहरण म्हणून, तशी ही गोष्ट चाललेली आहे. अगा क्षीराची दशे घृत क्षीराकारे असे, परी क्षीरची नोहे जैसे कपिध्वजा, तैसे जे इये विकारी विकार नोहे अवधारी. तसं या विकारवान अशा देहामध्ये जे विकार होऊन राहत नाही, विकाराच्या पलीकडे असतं. पै आकाश नाम पै आकारा नाम भोवरी येर सोने ते सोने. आकाराचं नाव भोवरी असं दिलेलं असतं. भोवरी म्हणजे काय, कोणता दागिना, जसं बांगडी वाकी किंवा बुगडी, अशा प्रकारचा कोणता एखादा दागिना जो भोवरी म्हणून वर्णन करता येईल. पण ते आकाराकरता म्हटलेलं आहे, एरवी ते सोनच आहे. अशा प्रकारे बुगडी अथवा वाकी अशा प्रकारचा कोणताही पदार्थ नाही. हे नाम काहीतरी त्याला ओळख असावी म्हणून दिलं गेलेलं आहे. यथा सौम्य एकेन मृत्पिंडेन सर्वं मृण्मयं विज्ञातं स्यात्. जसं एक माती जाणली की सगळी मातीची भांडी जाणली. त्याची जी नावं आहेत ती नावं वाचारंभणं विकारो नामधेयम असं तिथं म्हटलेलं आहे, की ते वाचारंभण आहे केवळ वाचे करता तुम्हाला ओळखण्यासाठी, तुम्हाला समजण्यासाठी आणि मला बोलण्यासाठी. काहीतरी त्याला संज्ञा द्यायला पाहिजे म्हणून दिलेली संज्ञा आहे. मठ माठ गाडगं मडकं रांजण इत्यादी. पण मृत्तिका इत्येव सत्यम, पण माती हीच जशी खरी असावी तसं सोनं हेच एक खरं आहे. ते भोवरी वगैरे हे जे काही आहे ते तुम्हाला मला समजण्यासाठी म्हणून उच्चारला गेलेला शब्द आहे. या उघड मराठिया, आता त्यांनाही समजायला लागलं आपण कसे बोलतोय म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, या उघड मराठिया ते वेगळेपण धनंजया जाण गुण इंद्रिया पासून या. अगदी सोप्यात जर सांगायचं तर असं जसं म्हणावं त्याला त्यांनी मराठिया म्हटलंय. अगदी सोपं जर सांगायचं झालं तर या उघड मराठिया, कारण मराठीतच चाललंय ना सगळं, ते वेगळेपण धनंजया ते जे ज्ञेय आहे त्याचं वेगळेपण जे आहे ते जाण गुण इंद्रियापासून या. गुण आणि इंद्रिय यांच्यापासून ते वेगळं आहे. सोप्यात सोपं असं सांगता येईल असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. नामरूप संबंधू जाती क्रिया भेदू हा आकारासीच प्रवादू वस्तूसी नाही. नामरूप हा जो काही संबंध वर्णन केलेला आहे तसं जाती क्रिया भेदू हा काही वस्तूला दिलेला नाही, सोन्याला दिलेला नाही, त्या आकाराला दिला. आकाराकरता हा सगळा प्रवाद आहे. वस्तूला, मूळ वस्तूला नाही. आणि मूळ वस्तूला कधीच कोणताच प्रवाद येत नाही. वस्तू म्हणजे ब्रह्म खरं म्हणजे, पण कोणत्याच वस्तूला तसा प्रवाद येत नाही. समजण्यासाठी आपण ते सगळं वेगळं वेगळं बोलतो. हा जो खांब आहे, हा खांब जर असा इथं ठेवला तर त्याला तुळई म्हणतात. खांबच असतो, पण तो खांब उभा करून ठेवला आधाराला की खांब झाला, आणि बांधकामात आडवा वापरला की झाली तुळई. ही जी तुळई आणि खांब, हा नामरूपा आणि आकाराबरोबर प्रवाद आला. वस्तूला नाही, लाकूड ते लाकूड. जे लाकूड आहे त्याच्यात काहीच फरक पडत नाही. तेच लाकूड कुठं खिडकीपाशी वापरलं गेलं, खिडकी म्हटलो, दार म्हटलो, असं जसं व्हावं. एक सोनं आहे, त्या सोन्याचे आवडीप्रमाणे दागिने करावेत. आता तर ते गाडगीळ म्हणतात की ते काय डाग न दिलेलं म्हणजे काय, केडीएम, केडीएम, केडीएम मध्ये तुम्ही करा. आमचं जे सोनं आहे आमच्याकडं जर तुम्ही परत केलं तर तुम्हाला फक्त कर्णावळ लागेल आणि बाकी तुम्हाला काहीच लागणार नाही. ते तिथले जे विक्रेते असतात ते त्या भगिनीला सांगतात की एकच एक जेव्हा नक्षी असते कंटाळा येतो बायकांना, कितीतरी बदलतात. त्या बायका इतक्या तिथं एक प्रकारे अशा प्रभोक होतात की तुम्हाला किती खर्च येईल असा. फक्त घडणावळी करता जेवढा खर्च आहे तेवढाच खर्च. आमचं सोनं जे आहे आमच्याकडेच परत केलं, याला डाग नाही काही नाही, हे असंच्या तसं आम्ही याच्यात काहीच घट वगैरे धरत नाही. फक्त कर्णावळीचे पैसे दिले की झालं, वर्षाला तुम्ही नवीन पाटल्या करा, कर्णावळ आम्हाला द्या म्हणजे झालं. आकाराला जो प्रवाद आहे, एरवी सोनं ते सोनं, एका मुलीचं लग्न ठरलं आणि आम्ही मुलीबरोबर काय किती ग्रॅम देतात, कमीत कमी जास्तीत जास्त मध्यम 70 ग्रॅम, 50 ग्रॅम, 50 ग्रॅम सोनं देऊ असं सांगितलं. ते अशी जर चीप दिली तिच्याबरोबर 50 ग्रॅम घेऊन जा, तर सासरच्या मंडळींनाही ते काय वाटेल आणि त्या मुलीला मुख्यतः काय वाटेल. सोनं द्यायचे तर सोनं दिलं, तसं नाही, त्याचं काहीतरी घडवून ते अंगावर घालून मग जाण्यात मजा जशी आहे. म्हणजे असं मी ऐकतो, मजा आहे, मला काय मजा आहे माहिती नाही. नामरूप संबंधू जाती क्रिया भेदू हा आकारासीच प्रवादू वस्तूसी नाही. म्हणून ब्रह्माला तर नाहीच नाही, कोणत्याच वस्तूला नाही. वस्तू ही जशीच्या तशी असते, आकारालाच काय असेल तो प्रवाद. वेगळे वेगळी नावं, ते गुण नव्हे कही, गुणा तया संबंधू नाही, परी तयाच्या चिठाई आभासती. ते गुण नव्हे कही, ते वस्तू म्हणजे ब्रह्म आणि गुण, गुण म्हणजे वस्तू नाही, ब्रह्म नाही. ते गुण नव्हे कही, गुणा तया संबंधू नाही, एवढंच नव्हे तर गुणाचा आणि वस्तूचा म्हणजे ब्रह्माचा तसा एकमेकांचा संबंध देखील नाही. परी तयाच्या ठाई आभासती, पण ज्याचा संबंध नाही तो आहे म्हणून गुण आभासतात. तो जर नसेल, तोच जर मुळात नसेल तर गुण कोणावर आभासणार. येतुलेयासाठी संभ्रांताच्या पोटी ऐसे जाय किरीटी जे हे चिधरी. आणि एवढं असल्यामुळं तो आहे म्हणून गुणधारण होतात, एवढ्यावरून जे संभ्रांत आहेत म्हणजे अज्ञानी आहेत येतुलेयासाठी, हे असं स्पष्ट दिसतं ना. म्हणून ऐसे जाय किरीटी जे हेची धरी, परमात्माच गुणांना धारण करतो असं अज्ञानी मनुष्य म्हणून म्हणतो, एवढ्या करता म्हणतो. एरवी गुणांचा आणि परमात्म्याचा ज्ञेयाचा संबंध मुळीच नाही, तरी ते गा धरणे ऐसे. घड्याळ खाली ठेवलेलं नको. तरी ते गा धरणे ऐसे, पण ते ब्रह्मानी किंवा ज्ञेयानी त्या गुणांना धरलेलं आहे, त्याची जर उपमा द्यायची झाली त्या गोष्टीला, तर अभ्राते जेवी आकाशे, आकाशाने ज्या प्रकारे अभ्राला धरून ठेवलेलं असावं, आकाश मुळीच धरून ठेवत नाही अभ्राला, तरी देखील अभ्र आकाशामध्ये असतात, म्हणून आकाशाने अभ्राला धरून ठेवलेलं आहे असं आपण म्हणतो. तरी ते गा धरणे ऐसे अभ्राते जे आकाशे का प्रतिवदन जैसे आरस येणी, किंवा आरशाने जसं प्रतिवदन धरून ठेवावं. आपण पाहतो आणि असं करतो की नाही, किंवा म्हणजे पुरुष सहसा असं मागून वगैरे असं पाहत नाहीत, पण मी परवाच कोणाला तरी म्हटलं की पाठ करून वळून आरशामध्ये कशा करता पाहिलं जात का प्रतिवदन का प्रतिवदन जैसे आरसेनी. प्रतिवदन जसं आरसा धारण करतो, काय धारण करतो आरसा, काही आरशाची मुळीच इच्छा नाही काही धारण करण्याची, त्याचा गुणधर्म आहे बस, बाकी काही नाही. तुमचा चेहरा जर आला तर तुम्हाला वाटतं चेहरा धारण केला, त्यांनी काही नाही धारण केला. उद्या चेहरा तुम्ही बाजूला सारला तर आरसा काही धारण करत नाही असं वाटतं, पण जेव्हा चेहरा धारण करत असतो तेव्हाही तो चेहरा मुळीच धारण करत नाही, अशा प्रकारचं ते धरणं असतं. ना तरी सूर्य प्रतिमंडल जैसेनी धरी सलील, पाण्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब जसं धरलं जातं, पाणी मुळीच धरत नाही. ती सूर्याची इच्छा नाही, ती पाण्याचीही इच्छा नाही. सूर्याची इच्छा नाही की आपलं प्रतिबिंब पडावं, आणि पाण्याचीही इच्छा नाही की आपण काही धरून ठेवावं. पण आले समोरासमोर आणि धरल्यासारखं जसं भासलं, ते जसं धरलं तशा प्रकारचं हे आहे. का रश्मी करी मृगजळ धरी जे जेवी, किंवा सूर्याच्या किरणांनी जसं मृगजळाला धरावं तसं. ते हरिण फसत, त्याला वाटतं की पाणी आहे म्हणून ते बिचारं पाणी पिण्यासाठी म्हणून धावतं, पण हरिण फसतं हे आपल्याला कसं कळलं? आपल्यालाही पाण्याचा भास होतो, पण आपण हरणावर ढकलून दिलं. तैसे गा संबंधे विण यया सर्वाते धरी निर्गुण. कोणताही संबंध प्रत्यक्षात नसताना निर्गुण तसं सर्वांना धरून ठेवतं. आपले सगळ्यांचे देह त्या निर्गुणाने तसे धरून ठेवलेले आहेत. कोणताही संबंध नाही, कोणतीही आसक्ती नाही, इच्छा देखील नाही. तरी ते वाया जाणं मिथ्या दृष्टी, पण हे धरणं जे आहे ते मिथ्या दृष्टीचं आहे, मुळीच धरलेलं नाही. हे ज्याला समजतं, ज्ञेयम या तत् प्रवक्ष्यामि यज ज्ञात्वा अमृतमश्नुते, हे ज्याला समजतं तो आपण अमर आहोत या बोधात येतो. हे सांगितले कशा करता? अशा करता की या ज्ञेयाविषयी ही वार्ता ज्याला समजते खऱ्या अर्थाने तो देहाला मी धारण केलेला आहे असं कधीही म्हणणार नाही. त्या ज्ञेयाला ज्यांनी जाणलं तो अमृतत्वाला प्राप्त होईल. म्हणून मी हे सगळं जे निरूपण आहे ते पहिल्या श्लोकाच्या प्रकाशात करतोय. मी असं पाहतो आहे की पहिला श्लोक हा सिद्धांत आहे आणि त्या श्लोकाचं स्पष्टीकरण विविध श्लोकांनी केवळ इथं केलेलं आहे. आणि यापरी निर्गुणे गुणाते भोगणे आणि अशा प्रकारे मिथ्या दृष्टी ज्याची आहे त्यांनी निर्गुणांनी गुणाच्या साह्याने काही भोग घेतला असं देखील तो म्हणतो. पण वस्तुत जे काही धरत वगैरे नाही भोगत देखील नाही असं ते निर्गुण तत्व आहे. रंका राज्य करणे स्वप्नी जेवी. रंक आहे पण राजा झालेला आहे हे तसं केवळ स्वप्नातच शक्य आहे. राजा काय खरंच ज्याला पैसे मिळवणे एवढी देखील अक्कल नाही तेवढं देखील कर्तृत्व नाही भीक मागायला लागते असा काहीच नाही. इंद्रियांची शक्ती नाही बुद्धीचं काहीच नाही की जेणेकरून आपल्या स्वतःचं पोट भरावं एवढं देखील मिळवता येत नाही. ज्याला कसलीच क्षमता आणि शक्यता नाही असा मनुष्य रंक म्हणून ओळखला जातो. तो राज्य करणं वगैरे अशक्यच गोष्ट आहे. तो राज्य कसला करतो ज्याला सतत हात पसरावे लागतात असा मनुष्य. पण स्वप्नामध्ये जसं त्याने राज्य करावं म्हणून गुणाचा संगू अथवा गुणभोगू म्हणून गुणांचा संग किंवा गुणांचा भोग हा निर्गुणी लागू बोलो नये. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात निर्गुणाला याचा काहीही संबंध बोलू देखील नये. सुख झालं निर्गुणाला नाही दुःख झालं निर्गुणाला नाही मृत्यू निर्गुणाला नाही जन्म निर्गुणाला नाही. तो ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे ना. कोण मी नेणसी काय हे काय आहे मृत्तिकेची खंती काय करीतोसी. मृत्तिकेची खंती करतोयस कोण मी आहे हे काही जाणत नाहीस. काय तुझं झाले नाथीला संसार कास यासी भार वाहतोसी. उगीच भार वाहतोस नाही तो संसार डोक्यावर घेतलेला आहे. अविद्येच्या योगे तुझ जाण भूली. अविद्येच्या योगाने तुला भूल पडलेली आहे. अशा प्रकारे ज्यांनी ज्ञेयाला जाणलं तो वस्तुस्थितीला म्हणजे या बोधाला प्राप्त होतो. बाकीचे जे आहेत जे ज्ञेयाला जाणत नाहीत त्यांची तर कथा आपल्याला माहिती आहे. आपण अशाच लोकांमध्ये राहतो आहोत. आपणही कदाचित ज्ञेयाला अजून शाब्दिक पद्धतीनेच थोडं बहुत समजून घेतलं असेल. पण जे प्राप्त झालं असताना अमृतत्वच मिळतं. जे जाणलं की जन्म मृत्यूचा फेरा चुकतो याचा अर्थ जन्म मृत्यू देहाला आहेत संतांच्या देहाला मृत्यू आहे पण संतांना मृत्यू नव्हे नाही. जो या बोधात जातो तो मात्र जन्म मृत्यूला ओलांडतो. अशा प्रकारचा हा विषय आहे. अजूनही दोन श्लोक आहेत अतिशय सुंदर श्लोक आहेत. तुम्ही समजून घेऊन मोठा इंटरेस्ट घेऊन ऐकता आहात हे मला खरंच कौतुक वाटतं. हे श्लोक प्रवचनाकरता कोणीही घेत नाही कधीही. ज्ञानेश्वरीची प्रवचनं, गीतेची प्रवचनं करताना या श्लोकांना हात कोणी लावत नाही. ओळीनी ज्ञानेश्वरी सांगायची असेल तर हे श्लोक अपरिहार्य आहेत. हे श्लोक घेतले जातील. हे श्लोक ऐकायला देखील कान पाहिजेत. हे श्लोक ऐकायला देखील एक प्रकारची तयारी पाहिजे तर हे श्लोक ऐकता येतील. नाहीतर मग साधा प्रश्न पडेल की आपल्या रोजच्या जीवनाचा आणि याचा संबंध काय आहे असा साधा एक प्रश्न पडेल आणि परत एखादा इकडं फिरकणार देखील नाही. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीकाः मा गृधक्कस्य स्विद्धम्. ओम शांति शांति शांति. परमहंस सद्गुरु स्वामी महाराज.